प्रेषितांची कृत्ये याचा तिसरा अध्याय. पेत्र व योहान हे प्रार्थनेच्या वेळेस दुपारच्या 3 वाजता वर परमेश्वराच्या भवनात जात होते आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता. भवनाच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ भीक मागण्यास दररोज त्यास कुणीतरी नेऊन ठेवत असत. पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत असे पाहून त्याने त्याच्याकडे भीक मागितली. तेव्हा पेत्र योहाना बरोबर त्यास निरखून पाहत म्हणाला, आमच्याकडे पहा, तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल अशी आशा धरून त्याने त्याच्याकडे लक्ष लावले. आणि पेत्र म्हणाला, रुपये व सोने माझ्याजवळ काहीच नाही, पण जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले. तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यात बळ आले. आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्या बरोबर परमेश्वराच्या भवनात गेला. आणि सर्व लोकांनी त्यास चालताना व देवाची स्तुती करताना पाहिलं. आणि जो भवनाच्या सुंदर दरवाजाजवळ भीक मागण्यासाठी बसत असे तो हाच आहे असे त्यांनी त्यास ओळखले. तेव्हा त्यास जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले. तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाच्या द्वार मंडप म्हटलेल्या ठिकाणी त्यांच्याकडे धावत आले. हे पाहून पेत्राने त्या लोकास उत्तर दिले. तो म्हणाला, अहो इस्रायल मनुष्यांनो, यावरून तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता? आब्रामाचा, इसाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे. त्यास तुम्ही मरणास सोपून दिले व पिलाताने त्यास सोडून देण्याचे ठरवले असताही त्यास तुम्ही त्याच्या समक्ष नाकारले. तुम्ही तर जो पवित्र व नीतिमान त्यास नाकारले आणि घातक मनुष्य आम्हास द्यावा असे मागितले. आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जीवे मारले, त्यास देवाने मरण पावलेल्या मधून उठवले याचे आम्ही साक्षी आहोत. आणि त्याच्या नावाने, त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता व ओळखता त्या या मनुष्यात शक्तिमान केले आहे. आणि त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्या देखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे. तर आता भावांनो, मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले आहे, परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी म्हणून देवाने आपल्या सर्व संदेष्ट्यांच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते ते याप्रमाणे पूर्ण केले आहे. तर तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व फिरा, अशासाठी की 20व्याचे समय प्रभूच्या क्षमतेपासून यावे आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे. सर्व गोष्टीची स्तुती पुनर्स्थापित होण्याच्या काळापर्यंत स्वर्गात त्यास राहणे अवश्य आहे. त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्टेच्या तोंडून सांगितले आहे. मोशेने तर सांगितले की प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावामधून उठविल. तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी जीव त्या संदेष्टाचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमूएलापासून जे संदेष्ट्यांच्या परंपरेने झाले तितके बोलत आले त्या सर्वांनी या दिवसाविषयी कळवले, तुम्ही संदेष्ट्यांचे मुले आहात आणि तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. असे आब्रामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजाशी जो करार केला त्या कराराची तुम्ही मुले आहात. देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले यासाठी की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद देवा.